विविध भारती पुणे संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था तसंच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या संस्थांना भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी FTIIमधील नव्यानं उभारण्यात आलेल्या चित्रपट प्रदर्शन कक्ष, संपादन सुविधा आणि चित्रपट निर्मिती स्टुडिओंची पाहणी केली तसंच चित्रपट निर्मिती आणि संपादन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या चित्रपट शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देऊन नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत सुरू असलेल्या चित्रपटांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाची माहिती घेतली. याप्रसंगी FTIIचे कुलगुरू धीरज सिंग, NFTCचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम तसंच आकाशवाणीचे अधिकारी आणि FTIIचे प्राध्यापक सदस्य उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचं पूर्वप्रमाणीकरण या समितीकडून करून घेणं आवश्यक आहे असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी सांगितलं. उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमे तसंच फिरत्या एलईडी व्हॅन, ऑटोरिक्षा आदी बाह्य माध्यमांवरून देण्यात येणाऱ्या श्राव्य दृकश्राव्य जाहिरातींचं पूर्वप्रमाणीकरण या समितीमार्फत केलं जातं तर मुद्रित माध्यमात मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रकाशित कराव्याच्या जाहिराती समितीकडून पूर्वप्रमाणीकरण करून घेणं बंधनकारक आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं नियुक्त नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी काल कामकाजासंदर्भात आढावा बैठक घेतली आणि मार्गदर्शन केलं. निवडणुकीच्या अनुषंगानं नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत तसंच निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयानं कामं करावीत असे निर्देश दिघे यांनी दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या सुलभ तंत्रज्ञानाधारित उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन माध्यमाला मोठी पसंती मिळत असल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात 7,87,000 जास्त मालमत्ताधारकांपैकी 6,00,000 जास्त मालमत्ताधारकांनी 961 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर भरला आहे. यापैकी 697 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर ऑनलाईन माध्यमातून भरण्यात आला आहे. निगडी परिसरातील नागरिक आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेला ऑक्सिजन पार्क हा एक अनोखा आणि आदर्श असा पर्यावरणपूरक उपक्रम आहे असं मत महापौर रवी लांडगे यांनी या पार्कच्या उद्घाटनप्रसंगी काल व्यक्त केलं. सेक्टर 26 मध्ये स्थानिक रहिवासी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहभागातून हा पार्क विकसित करण्यात आला आहे. शहरातील 203 पैकी 25-30 उद्यानांमध्ये अशी संकल्पना लोकसहभागातून राबवण्यात येईल असंही लांडगे यांनी सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर 6 नवीन फलाट बांधण्याचं काम सुरू असून ते टप्प्याटप्प्यानं पुढील वर्षभरात पूर्ण केलं जाईल अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पुणे रेल्वे विभागानं गेल्या आर्थिक वर्षात 2,238 कोटी रुपये महसूल मिळवला असून प्रवासी महसुलात 13% वाढ नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. पुणे रेल्वे विभागात सध्या 1,700 कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत. खडकी आणि हडपसर टर्मिनलच्या विकासाचा त्यात समावेश आहे. अलीकडच्या पावसामुळे पुणे शहरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी तातडीनं आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार शहरातील धोकादायक झाडं आणि फांद्या काढणं, झाडांची छाटणी करणं तसंच नाले आणि गटारांची तातडीनं स्वच्छता करण्याची कामं युद्धपातळीवर हाती घेण्यात येत आहेत. नद्यांमध्ये मिसळणारं सांडपाणी तातडीनं थांबवण्याची गरज असल्याचं मत इंद्रायणी सेवा अभियानाचे प्रमुख सोमनाथ मुसुडगे यांनी केलं आहे. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे काल त्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. नदी प्रदूषित होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलं. पुणे आणि परिसरात उद्या कमाल 36 तर किमान 18 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गेले 2 दिवस ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली होती. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.